नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: कुशळताय आनी नवनिर्माणाचेर खर लक्ष दिवन फुडारपण करपा खातीर एनडीए सरकार युवा शक्तीची तयारी करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल ताळगांवा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत जाल्ल्या कार्यावळींत राज्य सरकाराची मुखेल कल्याणकारी कार्यावळ म्हजे घर येवजणेची सुरवात केली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान 7 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर आधार बायोमेट्रीक अपडेट शुल्क माफ केल्या. युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री केर स्टार्मर ह्या म्हयन्याच्या 8 तारखेसावन 2 दिसांच्या भारताच्या भेटीर आसतले. आतां पुराय खबरो: कुशळताय आनी नवनिर्माणाचेर लक्ष दिवन फुडारपण करपा खातीर एनडीए सरकार युवा शक्तीची तयारी करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. शिक्षण कुशळताय आनी उद्देजकतेक चालना दिवपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 62,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या युवा केंद्रीत येवजण्यांचे अनावरण केले. प्रधानमंत्र्यांनी अपग्रेडेड आयटीआय वरवीं प्रधानमंत्री कौशल्य आनी रोजगार क्षमता परिवर्तन पीएम सेतूची सुरवात केली.
पीएम सेतू योजना की शुरुआत देश भर में हमारे 1,000 से ज्यादा आईटीआई इंस्टीट्यूशन को इसका फायदा होगा. पीएम सेतु योजना के माध्यम से इन आईटीआई को अपग्रेड किया जाएगा. यहाँ नई मशीनें आएगी, इंडस्ट्री के ट्रेनिंग एक्सपर्ट्स यहाँ आएंगे, कारुकलम भी आज की और फ्यूचर की डिमांड के हिसाब से अपग्रेड होगा. पीएम सेतु योजना दुनिया की स्किल डिमांड से भी भारत के युवाओं को जोड़ेगी.
वेगवेगळ्या युवा केंद्रीत उपक्रमाचो शुभारंभ केल्या उपरांत उपस्थितांकडे उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हणले की राष्ट्र उभारणीत आपले सरकार कुशळतायेचेर भर दिवन भविष्याचे फुडारपण करपाक युवा शक्ती तयार करता. हे वेळार प्रधानमंत्र्यांनी बिहाराच्या सुधारित मुख्यमंत्री निश्चित स्वयं सहायता भत्ता योजनेचो शुभारंभ केला.
मुझे खुशी है कि आज के कौशल दीक्षांत समारोह में बिहार को एक नई स्किल यूनिवर्सिटी मिली है. नीतीश जी की सरकार ने इस यूनिवर्सिटी का नाम भारत रत्न जननायक कर्पूरी ठाकुर जी के नाम पर रखा है. उनके नाम पर बनने वाली ये स्किल यूनिवर्सिटी सपने को आगे बढ़ाने का सशक्त माध्यम बनेगी.
केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल ताळगांवांत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत जाल्ल्या कार्यावळींत राज्य सरकाराची मुखेल कल्याणकारी कार्यावळ म्हजे घर येवजणेची सुरवात केली. सरकारी आनी कम्युनिदाद जमनीचेर बांदिल्ली घरां नियमीत करपाचो आनी थंय दीर्घकाळ रावपी लोकांक मालकी हक्क दिवप हो ह्या येवजणेचो हेत आशिल्लो. तशेंच तांणी काल 2,452 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचें उक्तावण केलें. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक आनी महसूल मंत्री आतानासिओ मॉन्सेरात आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सशक्तीकरणाचेर भर दितना म्हळें की
प्रकार के कानूनी चुंगाल में फंसे हुए लगभग 11 प्रकार की अलग अलग कानूनी चुंगाल में फंसे हुए गोवा के नागरिकों के अपने मकान का अधिकार देना और कल से वो कह पाएंगे कि ये घर मेरा घर है, ये माजा घर है, ये बहुत बड़े एक प्रकार से एम्पावरमेंट की निशानी.
म्हजे घर योजनेवरवी मालकी हक्का बद्दल सांगताना ताणी मुखार म्हळे की
1972 के पहले जो घर था अब उनको कन्वर्जन की सनद की जरूरत नहीं पड़ेगी और राज्य सरकार उन सभी परिवारों को वर्ग एक का सामित्व का अधिकार देने जा रही. ये सभी प्रकार के मालिकाना हक जो आपको मिले हैं, आपको उसमें रिपेयरिंग करना है तो भी राज्य सरकार के नियमों के अनुसार आप रिपेयरिंग कर पाएंगे. बच्चों की पढ़ाई के लिए लोन देना है तो भी इसको मॉर्गेज कर आप लोन ले पाएंगे. और किसी का दुखद निधन होता है तो अपनी पत्नी बेटे या बेटी के नाम पर ये बहुत सरलता से ट्रांसफर हो जाए.
म्हजे घर येवजण ही संवेदनशील सरकाराचे खाशेलपण असून सुधारणा खातीर चालना दिता असे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगताना
म्हजे घर योजना ये सिर्फ एक सरकारी योजना नहीं, वो एक कुशल प्रशासक का परिचायक, वो एक संवेदनशील सरकार की परिचायक है. और वो मोदी जी के नेतृत्व में सभी भारतीय जनता पार्टी की सरकारें जो रिफॉर्म्स के लिए बहुत बारीकी से मेहनत करती हैं उसका परिचायक।
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागावर भी ऐकतात।
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
संसारिक अन्न म्हणून मान्यता मिळाल्या बिहाराच्या मखानाची निर्यात अमेरिका, कॅनडा आणि अरब राष्ट्राबाहेर युरोप आणि हेर आशियाई देशांकरता असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केला। पाटणात झाल्या मखाना महोत्सवात उलयताना त्यांनी आफ्रिकन देशांक निर्यात करपाखातीर कबलात झाल्या असे म्हणला। मखाना हे फकत बिहाराचा अभिमान न्हय तर भारतीय परंपरेचे मूल्यांचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असा असे त्यांनी मुखार सांगला। बिहाराच्या मखानाक आणि शेतकऱ्यांक संसारिक मान्यताय मिळची हे खातीर कृषी मंत्रालय शक्य तितलो आधार दितले असे आश्वासन त्यांनी दिला। मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांच्या फुडारपणाखाला पुराय वेचणूक आयोग आयज पाटणात येणावळ कर खात्या अंमलबजावणी संचालनालय, बँकोर, रेल्वे, विमानतळ आणि मादक पदार्थ नियंत्रण ब्युरो यासारख्या अधिकाऱ्यांची भेट घेतले। राज्यात येऊपी विधानसभा वेचणुकेची तयारी पळोवपाखातीर वेचणूक आयोगाचा पंगड 2 दिवसांच्या बिहाराच्या भोंडेर असा। तसेच केंद्रीय आणि राज्य पोलीस दळांचे नोडल अधिकारी, पोलीस महासंचालक, मुखेल सचिव आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा वेचणूक आयोग पंगडाची बसका जातली। काल वेचणूक पंगडान पाटणात मान्यताय मिळाल्या 12 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडेन बसका घेतली। हे बसकेन वेगवेगळ्या पक्षांनी आयोगा मुखार जायत्या मुखेल प्रश्नांचेर आपले विचार मांडले। युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री केर स्टार्मर या महिन्याच्या 8 तारखेसावन 2 दिवसांच्या भारताच्या भेटीर असतले। प्रधानमंत्री स्टार्मर हांची ही भारताची पहिली अधिकृत भेट असतली। विदेश व्यवहार मंत्रालयान 9 ऑक्टोबराक मुंबईत सांगला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समकक्ष भारत ब्रिटन व्यापक रणनीती भागीदारी खाला विजन 2035 नकाशाप्रमाण वेगवेगळ्या मळार प्रगतीचे नियाळ घेतले। वेपार आणि गुंतवणूक, तंत्रगिन्यान आणि नवनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, भलायकी आणि शिक्षण अशा मुखेल खांब्यातल्यान कार्यावळी आणि उपक्रमाचो हो केंद्रीत आणि वेळापत्रक 10 वर्षांचो रस्तो नकासो असा। तसेच दोन्ही देशांमधल्या फुडारपणाच्या अर्थिक भागीदारीचो खामो म्हणून काम करपी भारत ब्रिटन व्यापक अर्थिक आणि वेपार करारान सादर केल्लो संधी सोदून काढपाखातीर दोन्ही फुडारी व्यावसायिक आणि उद्योग फुडाऱ्यांकडेन संपर्क साधतले। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान 7 ते 15 वर्षा पिरायेच्या भुरग्यांखातीर आधार बायोमेट्रिक अपडेट शुल्क माफ केला। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगला की ह्या पिरायेच्या गटाखातीर अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट शुल्कांत सूट 1 ऑक्टोबरसावन चालीक लायल्या आणि ती 1 वर्साखातीर लागू उरतली। या निर्णयाचो देशभरांतल्या सुमार 6 कोटी भुरग्यांक फायदो जातलो असो अदमास असा। भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर बिहार, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। म्हणण्याप्रमाण आयज अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयान अशीच परिस्थिती असतली। आयसीसी बायलांच्या वन डे क्रिकेट विश्वकरण सर्तीच्या आयज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमात भारत आणि पाकिस्ताना आड खेळ जातलो। ही मॅच भारतीय वेळाप्रमाण 3 वरांचेर जावपाची असा। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। कुशळटाय आणि नवनिर्माणाचेर खर लक्ष देऊन फुडारपण करपाखातीर एनडीए सरकार युवा शक्तीची तयारी करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल ताळगांवां डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात झाल्या कार्यावळीत राज्य सरकाराची मुखेल कल्याणकारी कार्यावळ म्हणजे घर येवजणेची सुरुवात केली। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान 7 ते 15 वर्षा पिरायेच्या भुरग्यांखातीर आधार बायोमेट्रिक अपडेट शुल्क माफ केला। युनायटेड किंगडमचे प्रधानमंत्री केर स्टार्मर या महिन्याच्या 8 तारखेसावन 2 दिवसांच्या भारताच्या भेटीर असतले। आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयज सांजे 6:30 मिनिटांनी आयकूंक मेळटले। नमस्कार।